అస్మితారాం సీతారాం. माझे नाव अस्मिता राम सुतार आहे. माझा प्रश्न असा आहे की एमसी मध्ये पोट दुखत असल्यावर काय करावे?